नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो, संसदेच्या विस्तारीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 3 दिसांचे खासा विशेष अधिवेशन आयज सावन सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर क्रिश्चन स्टॉकर आयज नवी दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रातले द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करपाविशी चर्चा करतले. युवा वेव्हार आणि खेळा मंत्रालय शुक्रार तसेच शेनवारा देशव्यापी नारी शक्ती वंदन दौडचे आयोजन करतले. आणि जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याखातीर हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग जनगणना आयज सावन सुरू. आता पुराय खबरो. संसदेच्या विस्तारीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 3 दिसांचे खासा विशेष अधिवेशन आयज सावन सुरू जाता. या महिन्याच्या 18 तारखेमेरेन चलपी या अधिवेशनात प्रामुख्यान नारी शक्ती वंदन अधिनियम मधल्या घटना दुरुस्तीर लक्ष केंद्रीत करतले. व कायदो 2023 वर्सा संमत जाल्लो आणि लोकसभा तसेच राज्य विधानसभांनी बायलांखातीर 33% आरक्षण प्रस्तावित केल्लो. 3 विधेयकां अशी आसात. संविधान 131 दुरुस्ती विधेयक 2026, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 आणि सीमांकन विधेयक 2026 संविधान दुरुस्ती आसा. या विधेयकात भारताच्या संविधानात आणिक दुरुस्त्यो करपाचो यत्न केला. जाल्यार केंद्रशासित प्रदेश कायदो दुरुस्ती विधेयकात केंद्रीय प्रदेश सरकार कायदो 1963, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार कायदो 1991 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदो 2026 हातून दुरुस्ती करप प्रस्ताव आसा. 2019च्या लोकसभा वेंचणुकेंत बायलां आरक्षण कायदो लागू करपाक मेळचो हे खातीर घटनेत दुरुस्ती करपाक हें विशेष अधिवेशन आपयलां. कांय दिसां आदीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लोकसभा आनी राज्यसभेच्या सभागृह फुडाऱ्यांक पत्र बरोवन ह्या संदर्भांत दुरुस्त्यो मंजूर करपाक सगळ्या पक्षांक एकजुटीन एकठांय येवपाचें आवाहन केलें. 2019च्या लोकसभा आणि विधानसभा वेंचणुको बायलां आरक्षणासयत घेवप गरजेचे आसा हाचेर मोदींनी भर दिल्लो. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी आश्वासन दिलां की बायलां आरक्षण विधेयक संतुलित आसून तातूंत प्रत्येक राज्य समुदाय आणि प्रदेशाच्या आकांक्षांची जतनाय घेतले. भाजप, जेडीयू, LJPR आणि काँग्रेस पक्षासयत खुपशा राजकीय पक्षांनी दोन्ही सभागृहातल्या आपल्या सगळ्या खासदारांक सभागृहाच्या कामकाजा वेळार उपस्थित राहून आपल्या पक्षाच्या भूमिकेक तेको दिवपाक तिहेरी व्हीप जारी केला. मजगती काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष फुडारी मल्लिकार्जून खरगे आणि सांगले की विरोधी पक्ष बायलां आरक्षण विधेयकाच्या वटेन आसात, पूण ज्या पद्धतीन हे विधेयक हाडला त्याबद्दल तांणी चिंता व्यक्त केल्या. विकसित भारत सरकार करपा खातीर उदरगतीच्या मळार प्रामाणिकपणान समर्पित जावचे असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक केला. कर्नाटकातल्या आदी चिंचनागिरी मठातल्या गुरु भैरवैक्य देवळाच्या उक्तावण सोहळ्यात काल उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगले की समाजा खातीर आपले जिवीत ओपी संतांची आणि समाजाची हीच नदर आशिल्ली.
कर्नाटका में दर्शन की गहराई और टेक्नोलॉजी की शक्ति दोनों यहाँ मौजूद है. श्री आदि चुंचनगिरी महासंस्थान मठ जैसे आध्यात्मिक केंद्र इस महान भूमि की महान देन है. ये संस्था तत्वज्ञान, आध्यात्मिकता और नैतिक मूल्यों के माध्यम से समाज को दिशा देती है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर क्रिश्चन स्टॉकर आज नवी दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रातले द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करपाविशी चर्चा करतले. तशेंच बहुपक्षीय माचेर सहकार्यासयत परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचेरूय ते विचारांची देवाणघेवाण करतले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी एका सोशल मीडिया पोस्टात विश्वास व्यक्त केला की स्टॉकर हांची प्रधानमंत्री मोदीकडे जावपी चर्चा वेगवेगळ्या क्षेत्रात अधिक सहकार्याखातीर नवीन वाटो उक्ती करतली. 23 एप्रिलाक जावपी तामिळनाडू विधानसभा वेंचणूक आणि पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातल्या वेंचणुका खातीर वेंचणूक आयोगान मतदार माहिती पत्रकांचे वितरण सुरू केला. एका निवेदनात वेंचणूक आयोगान म्हळा की मतदार माहिती पत्रकात मतदारांचो तपशील, मतदान केंद्राची सुवात, मतदानाची तारीख आणि वेळ, मतदान केंद्रांच्या नकाशाचो स्नॅपशॉट आणि मतदानाच्या दिसा मतदारांक मार्गदर्शन करपाक कितें करचे आणि कितें करचे न्हय हाची वळेरी आसा. तातूंत एक QR कोड लेगीत आसा जो मतदारांक मतदारांचो तपशील सोदूंक आणि जुळोवपाक मदत करता. मतदार माहिती पत्रकाक लागून मतदान केंद्रावेली गर्दी कमी जावपाक आणि जलद मतदान जावपाक मदत जाता. मतदारांच्या सोयी खातीर मतदार माहिती पत्रक अधिक वाचनीय आणि सुलभ करपाची सूचना आयोगान आधीच दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल बिहारचे मुख्यमंत्री म्हण सोपूत घेतिल्ल्या बद्दल सम्राट चौधरी हांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्यो. सोशल मिडियावेल्या एका पोस्टात प्रधानमंत्र्यांनी म्हळे की चौधरी हांची उर्जा लोकसेवेखातीर आशिल्ली निष्ठा आणि तळागळातलो अणभव राज्याखातीर अत्यंत फायदेशीर थारतलो. चौधरी यांच्या सक्षम नेतृत्वाचेर विश्वास व्यक्त करताना मोदींनी म्हळे की लोकांच्या आकांक्षा पुराय करत बिहार सर्वांगीण विकासाची नवी उंचाय काडटले. मजगतीं मोदींनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हण सोपूत घेतल्या बद्दल विजयकुमार चौधरी आणि बिरेंद्र प्रसाद यादव हांचे अभिनंदन केले. युवा व्यवहार आणि खेळा मंत्रालय बायला फुडारपणाखालच्या विकासाक चालना दिवपाक आणि विकसित भारताच्या संकल्पनेत नागरिकांचा सहभाग बळकट करपाक सुरू आशिल्ल्या उपक्रमांचा एक भाग म्हणून शुक्रार आणि शेनवारा देशव्यापी नारी शक्ती वंदन दौडाचे आयोजन करतले. मंत्रालयान सांगले की नारी शक्ती वंदन या संकल्पनेर आधारित व कार्यक्रम शुक्रारा पाटणा आणि जयपुरात तर शेनवारा दिल्ली कटक मुंबई इंदूर आणि बंगळुरात आयोजित करतले. मंत्रालयान नमूद केला की या उपक्रमाचो उद्देश विद्यार्थी व्यवसायिक उद्योजक खेळगडे आणि नागरी समाजाच्या सदस्यांक वेगवेगळ्या फाटभुयेच्या बायलांचो व्हडा प्रमाणात सहभाग एकठांय करप असा. हो उपक्रम सध्या सुरू आशिल्ल्या संसद अधिवेशनाच्या फाटभुयेर आयोजित करतात ज्यातून बायलांचे प्रतिनिधित्व आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेकडे संबंधित महत्वाच्या चर्चांचेर विचार विनिमय सुरू असा. जनगणना 2027 पहिल्या टप्प्या खातीर हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग जनगणना खातीर आज सावन जायत्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशात क्षेत्रीय कामकाज सुरू जातले असे गृह मंत्रालयान जाहीर केला. अंदमान आणि निकोबार जुवे गोय कर्नाटक लक्षद्वीप मिझोरम ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांनी आयच्यान ही प्रक्रिया सुरू जातली असे मंत्रालयान निवेदनात म्हळा. तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या NDMC आणि दिल्ली कंटेनमेंट बोर्ड हद्दीतूय सुरू जातले. भारतीय ध्वज आशिल्ले LPG जहाज MV जग विक्रम गुजरातच्या कच्छ हांगच्या दीनदयाळ बंदरात यशस्वीरित्या पावले. 20,400 मेट्रीक टन LPG घेऊन वचपी हे जहाज दीनदयाळ बंदरात ऑयल जेट्टी क्रमांक 1 चेर नांगरले. अमेरिका आणि इराण मदीं 14 दिसांच्या शस्त्रसंधीच्या घोषणे उपरांत होर्मुझच्या समुद्रधुनीतल्यान प्रवास करपी हे पहिले भारतीय जहाज आशिल्ल्यान ताचे आगमन महत्वपूर्ण आसा. महाराष्ट्रातल्या नाशिक हांगच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस BPO युनिटातल्या बायलांच्या कथित लैंगिक छळाबाबत प्रसार माध्यमातल्यान आयिल्ल्या अहवालांचो राष्ट्रीय बायल आयोगान सुओ मोटो घेतला. ह्या घडणुकेची सविस्तर चौकशी करपा खातीर तथ्य सोद समिती स्थापन केल्या अशें आयोगान निवेदनात म्हळा. समिती शेनवारा ह्या सुवातेक भेट दितली आणि 10 कामाच्या दिसा भितर आयोगाक अहवाल सादर करचो पडटलो अशें आदेशात म्हळा. IPL क्रिकेटात काल राती बंगळुरूच्या NChinnaswamy स्टेडियमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून लखनौ सुपर जायंट्साक 5 विकेटींनी हरयले. आज मुंबय इंडियन्स आणि पंजाब किंग्स मदलो खेळ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात सांजवेळा 7:30 जातलो. भारतीय हवामान विभागान आज छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणा हांगा उष्णतेच्या लहरांचो अंदाज दिला. आज केरळ माहे कोकण गोवा आणि गुजरातातही अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय असा असं सांगला. आणि आता खबरे सोपवच्या पहिली परत एक फावट काय मुखेल खबरो. संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 3 दिसांचे खासा विशेष अधिवेशन आज सावन सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर क्रिश्चन स्टॉकर आज नवी दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रातले द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करपाविषयी चर्चा करतले. युवा व्यवहार आणि खेळा मंत्रालय शुक्रार तसेच शेनवार देशव्यापी नारी शक्ती वंदन दौडचे आयोजन करतले आणि जनगणना 2027 पहिल्या टप्प्या खातीर हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग जनगणना आज सावन सुरू. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 तो मेरेन नमस्कार.